ना, तुम चालू करा म्हणजे
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श प्रतिमांना आणि विचारांना अभिवादन करू. ठीक आहे, आज आपण कालकथित प्रयागबाई मरेप्पा गुडसूरकर यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन या ठिकाणी संपन्न करत आहोत. हा पुण्यस्मरण दिन संपन्न करत असताना त्यांना जाऊन 3 वर्ष पूर्ण झालेले आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आहोत. खरं तर माणसाचं जे जीवन आहे, या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, असा जर प्रश्न आपण आपला स्वतःला जर विचारला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर फक्त एवढंच मिळेल की जीवन हे रोजचं आपलं जे जगणं आहे आणि रोजचा जो उपक्रम आहे, दिनक्रम जो आहे, त्यालाच आपण जीवन म्हणतोय. मग रोजचं प्रत्येक व्यक्तीचं डेली शेड्यूल जे आहे त्यानुसार व्यक्तीची जीवन क्रिया चाललेली आहे. परंतु याचा आणि जीवनाचा काय संबंध? जीवन यापेक्षा वेगळी गोष्ट. एकदा भगवान बुद्धांकडे एक वयोवृद्ध भिक्षू येतात आणि त्यांना प्रणाम करून थांबतात आणि भगवान बुद्ध त्यांना विचारतात तुमचं वय किती. ते म्हणतात की 4 वर्ष. ते वयोवृद्ध भिक्षू 4 वर्ष म्हटल्यावरती बाकीचे जे सर्व भिक्षू त्या ठिकाणी उपस्थित होते ते असे म्हणतात इथं वयोवृद्ध आहेत आणि स्वतःचं वय 4 वर्ष सांगतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही वय सांगण्यामध्ये कदाचित चूक करताय. तुम्ही तर वयोवृद्ध आहात आणि वय तुम्ही 4 वर्ष सांगताय. त्यावेळेस ते वयोवृद्ध भिक्षू असं म्हणतात शारीरिक वय माझं 80 वर्ष आहे परंतु ते शरीराचं वय आणि जीवनाचं वय जे आहे जिथे मी जीवन जगायला खऱ्या अर्थाने सुरुवात केली ते माझं 4 वर्ष. कारण की जीवन ही एक वेगळी गोष्ट आहे. आपण जे जगतो ते जीवन नाही आहे, ते अवतीभोवतीच्या परिसरामुळे किंवा अवतीभोवतीच्या अवस्थेमुळे आपल्याला प्राप्त किंवा आपल्याला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी आहेत. मग त्या गोष्टी कौटुंबिक आहे, त्या गोष्टी सामाजिक आहे, त्या गोष्टी धार्मिक आहेत, परंतु ते जीवन नाही आहे. जीवन एक वेगळी गोष्ट आहे आणि जीवनाची आपल्याला आणखीन अनुभूतीच नाही. जीवनाच्या ऊर्जेची कोणतीही अनुभूतीच आपल्याला प्राप्त होत नाही. आपण एका वर्तुळाच्या परिघावरती जीवन जगत असतो. परंतु जीवनाची ही प्रक्रिया ही आपल्याला समजावी, आपल्याला याची जाणीव व्हावी, माहिती व्हावी, याकरिताच भगवान बुद्धांनी धम्म ही प्रक्रिया सांगितली. कारण धम्मच जीवन आहे आणि धम्माची जीवनातली जी जाणीव आहे यातूनच जीवन विकसित होतं. अन्यथा जन्म ही केवळ मृत्यूची प्रक्रिया आहे. जन्माचा उदयच माणसाला मृत्यूसाठी आणि मृत्यू हळूहळू तुमच्या जीवनामध्ये मोठं स्वरूप धारण करून येतो. म्हणून भगवान बुद्ध दुःखाकडे जे लक्ष वेधतात ते त्या कारणामुळेच वेधतात. कारण प्रत्येक व्यक्ती असं समजतो की त्या व्यक्तीचं बालपण हे सुखदायक होतं. आपण जर स्वतः आत्ताचं जीवन आणि बालपण याच्यामध्ये जर आपण फरक जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल बालपण सुखमय. आणि जसं जसं वय वाढतंय वयोवृद्ध होतंय दुःख पण जास्त येते. खरं तर जीवन जगत असताना जर बालपण सुखमय आहे तर वयोवृद्धपणा देखील अतिशय सुखमय असणं गरजेचं आहे. याचाच अर्थ असा आहे की जीवनामध्ये आपण सुख सोडतो आणि दुःख आपल्या जीवनात कधी आपल्याला पकडते आपल्याला कळत नाही. कारण की जीवनाची प्रक्रिया हीच आपल्याला माहितीच नाही. मग जीवनाची प्रक्रिया नक्की आहे तरी काय? जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला होणारं जे रूपांतरण आहे जी जीवनातली क्षणभंगुरता जी आहे आणि याची जी प्रचिती आहे ही प्रचिती म्हणजे जीवन. जीवनाची ऊर्जेची अनुभूती म्हणजे जीवन आहे. जीवन दोन नाही जीवन एकच आहे. माणूस इंडिव्हिज्युअल नाही तर माणूस सर्वकष. परंतु माणसाची जी द्वंद म्हणजे त्याच्यामध्ये दोन पद्धतीने जीवन जगण्याची प्रक्रिया आहे. कारण की त्याचे सर्व इंद्रिय बाहेर गोष्टींकडे उघडतात. डोळे बाहेरचंच रूप पाहतात. कान बाहेरचेच शब्द ऐकतात. नाक बाहेरचाच गंध घेतो. जीभ बाहेरचीच टेस्ट घेते. त्वचेला स्पर्श बाहेरच्याच गोष्टीत जातो. माणसाची सगळी इंद्रिय हे बाहेरकडे बाह्य गोष्टीकडे आहे आणि माणसाचं सर्व महत्त्वपूर्ण इंद्रिय जे आहे जे त्याचं मन इंद्रिय आहे ते मात्र बंद आहे. ते मन इंद्रिय हे अंतर्गत जगतामध्ये अंतर्गत अवस्थेमध्ये उघडतं. या सर्व गोष्टींचं जे इंद्रिय बाहेर आहे त्या सर्व गोष्टींचं केंद्र मन आहे आणि या सर्व गोष्टींच्या केंद्राची जाणीव ही आपल्याला होत नाही. जर मन हे इंद्रिय विकसित झालं तर जीवनाची परिपूर्ण अवस्था आपल्या लक्षात येईल. म्हणून भगवान बुद्ध देखील म्हणतात की मनच प्रमुख आहे आणि मनातूनच सर्व गोष्टींचा विकास. परंतु या सर्व गोष्टींचा विकास म्हणत असताना मनाची पूर्ण जाणीव जर आपल्याला झाली तर मात्र जीवनाच्या एक एक गोष्टी ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतात. ज्याप्रमाणे कांदा जो असतो कांद्याचा एक एक लेयर जो आहे एक एक कांद्याचा भाग जर आपण काढत गेलो तर शेवटी हातामध्ये शून्य लागतो. कारण कांद्याचं एक एक टर्पल किंवा एक एक त्याचा भाग हा पूर्णपणे काढल्यानंतर जी मिळतं ती शून्यता आहे. त्याचप्रमाणे एक एक शरीराचा जो भाग जो आहे ज्याच्यामध्ये शरीर आहे ज्याच्यामध्ये शरीरामध्ये होणारे अनेक अशा प्रकारचे कोष आहेत अनेक अशा प्रकारचे जीवजंतू आहेत जे रोज आपल्या शरीरामध्ये मरत आहेत. जर तुम्ही शरीरामध्ये आपले जे केस आहे डोक्याचे केस हे डोक्याचे केस कापले तर आपल्याला वेदना नाही होत. पायाची नखं कापली तर आपल्याला किंवा हाताची नखं कापली तर आपल्याला वेदना होत नाही पीडा होत नाही दुःख होत नाही. याचाच अर्थ हा शरीराचा डेथ पार्ट मृतवत झालेला ही गोष्ट आहे म्हणून त्याची वेदना आपल्याला होत नाही. पण हात जर कापला तर आपल्याला वेदना होते. हात हा जिवंत पार्ट आहे. शरीराचा प्रत्येक भाग हा जिवंत आहे पण केस आणि नख ही मात्र जिवंत नाही. ते एक्सपायर झालेलं पार्ट. असं शरीरामध्ये अनेक गोष्टी एक्सपायर्ड होतात परंतु त्याची कोणती जाणीव आपल्याला नाही. जर मन सूक्ष्म झालं, मनाला अधिक गतिमान केलं, मन अधिक ध्यानयुक्त केलं, तर तुम्हाला शरीरामध्ये होणाऱ्या या नित्य अनित्य प्रक्रियेतून किंवा शरीरामध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलाची गोष्ट तुम्हाला माहिती होऊ शकते. 7 वर्षामध्ये माणसाचं पूर्ण शरीर मरून गेलेलं असतं. 7 वर्षानंतर शरीरातील प्रत्येक भाग नवीन असतो. 7 वर्षामध्ये सगळे सेल्स आपले मृतवत झालेले असतात. म्हणजे आजच्या या मेडिकल सायन्सनुसार जर पाहिलं तर सगळे सेल्स आपले मृत झालेले असतात. 7 वर्षानंतर सगळे नवीन सेल्स असतात. असं 7-7 वर्षाचे हे जे टप्पे आहेत त्यामध्ये जीवनामध्ये नाविन्यता आहे, परंतु त्याची कोणती प्रचिती आपल्याला होत नाही. कारण कोणतीही सतर्कता, कोणतीही जागरूकता आणि धम्मामध्ये किंवा आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेली सम्यक स्मृती हा आपल्या जीवनाचा भाग नाही. कारण की सम्यक स्मृती ही एक अनुभूती आहे आणि ही अनुभूती प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक व्यक्तीवरतीच अवलंबून आहे. ती सामूहिक स्वरूपामध्ये नाही, ही प्रत्येक व्यक्तीची त्याच्या व्यक्तिगत स्वरूपावरती अवलंबून आहे. आणि सम्यक स्मृती म्हणत असताना शरीरातील आपलं मन हेच धम्म आहे. मनाशिवाय धम्मच नाही. आणि मनाची जागृती ही कशी साध्य होते, तर मनाची जागृती ही तुम्ही घेत असलेल्या श्वासोश्वासाच्या आधारेच साध्य होते. श्वासोश्वास हा तुमचा जो निरंतर चाललेला आहे आणि हा श्वास शरीराच्या आतमध्ये जातो आणि शरीराच्या बाहेर पडतोय, या शरीराच्या आत आणि बाहेर जाण्याच्या प्रत्येक कृतीमध्ये मनाचं समग्र जे साम्राज्य आहे ते सामावलेलं आहे. श्वास ब्रिज आहे. म्हणून तो बुद्ध आनापान सती ही साधना करतो, कारण बुद्धांना याची प्रचिती आलेली आहे. आणि या साधनेतून तुमची मनाची, तुमच्या अगदी पायापासून तर डोक्यापर्यंत जेवढं शरीरामध्ये असणारं मनोविज्ञान आहे, या मनोविज्ञानाची जागृती होते. ही मनोविज्ञानाची जागृती माणसाच्या जीवनामध्ये जे जे काही घडत आहे, सुख येते, दुःख पण येते, शरीर बदलतंय, मन बदलतंय, मनातले विचार बदलतात, प्रत्येक क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या आपल्या शरीरामध्ये चाललेल्या आहेत, याची प्रचिती ज्यावेळेस तुम्हाला होते त्यावेळेस मृत्यूसारखी जी गोष्ट आहे, ही मृत्यूसारखी गोष्ट ही तुम्हाला मोठं स्वरूप धारण करणारी गोष्ट वाटत नाही, तर प्रत्येक क्षणाक्षणाला मृत्यूची प्रक्रिया चाललेली आहे याची प्रचिती तुम्हाला आणून देते. ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं जीवन जे आहे हे जीवन प्रत्येक क्षणाक्षणाला नष्ट होते, निर्माण होते, नष्ट होते आणि निर्माण होते, उदय होतोय आणि वेव होतोय, हे प्रत्येक क्षणाक्षणाला जे आपल्या जीवनामध्ये चाललेलं आहे याची प्रचिती ज्यावेळेस व्यक्ती राहतो, तर कोणत्याही प्रकारची आसक्ती आपल्या जीवनामध्ये राहत नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकत नाही. कारण की सत्य हे तुमच्यामध्ये प्रकटत, सत्य हे बाहेर नाही, सत्य तुमच्या अंतर्गत जीवनामध्ये. आणि सत्याची प्रचिती म्हणजे दुःख मुक्ती. म्हणून बुद्ध म्हणतात की प्रत्येक क्षण क्षण हे दुःखमुक्तीचं आहे, परंतु प्रत्येक क्षण तुमच्यामध्ये दुःख घेऊन येणारा जर असा येत असेल तर आपण जीवन जाणण्यामध्ये, जीवनातील ऊर्जा अनुभवण्यामध्ये आपण कमी पडत आहोत किंवा आपल्याला ती माहिती नाही. म्हणून या पद्धतीने आपण दुःख, अनित्य आणि अनात्म या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये माहिती करून घेणे खूप आवश्यक आहे. कारण दुःख आहे पण ते अनित्य, अनित्यता आहे परंतु सर्व काही अनात्म. ज्याप्रमाणे मी सांगितलं की कांदा हा अंतिमता शून्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कांदा जर आपण सोडला तर शून्यता त्याच्यात निर्माण होते. त्याच पद्धतीने आपलं मन, आपलं शरीर एक शून्यता धारण करते आणि त्यालाच अनात्मता असं म्हटलं जातं. म्हणून हे जीवन जे आहे हे दुःख अनित्य आणि अनात्म या तीन गोष्टींची धारणा, या तीन गोष्टींची अनुभूतीवरती अवलंबून आहे. आणि या तीन गोष्टींची अनुभूती म्हणजेच आपलं कर्म सुधारणं. या तीन गोष्टींची अनुभूती म्हणजे आपलं कर्म जे आहे हे सम्यक स्मृतीनेच करणं, करणं नव्हे तर होणं. बाबासाहेबांनी खूप सुंदर शब्द वापरला आहे, बीइंग इज बिकमिंग. म्हणजे मनुष्य जो आहे निर्माण झाला नाही, तो निर्माण होत आहे, बनत आहे, बनण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये चाललेली आहे. बीइंग इज बिकमिंग. आणि प्रत्येक व्यक्ती या पद्धतीने बनत आहे. म्हणून माणसाच्या मृत्यूमध्ये संपूर्ण जीवनाचा अनुभव असणे खूप गरजेचं आहे. त्यावेळेस त्यांचा मृत्यू जो आहे हा समग्रतेचा मृत्यू होऊन जातो. आणि समग्रतेचा मृत्यू हा माणसाच्या जीवनामध्ये एक अशा प्रकारची गती आणतो, एक अशा प्रकारचा निरोप घेतो की ज्याच्यामध्ये एक प्रकारचं पूर्णत्व असतं. म्हणून भगवान बुद्ध माणसाच्या मृत्यूला मृत्यू नाही म्हणत. ज्यावेळेस त्याला जीवनाची जाणीव असते त्यावेळेस ते त्याला निर्वाण असं म्हणतात. निर्वाण असं का म्हणतात? कारण की निर्वाणतेमध्येच खऱ्या अर्थाने मृत्यू आहे. ज्या पद्धतीने दिव्याची ज्योत विझणे आणि दिव्याची ज्योत विझल्यानंतर एकच अस्तित्व उरतं, ते म्हणजे अंधार, डार्कनेस. अंधार जो आहे, अंधार एक प्रकारचं सत्य आहे. सूर्य प्रकाश येतोय, सूर्य उगवतोय, पण सूर्य देखील मावळण्यासाठीच उगवतोय. अंधार एकमेव सत्य. बुद्धांनी जीवनाची जी व्याख्या केली आहे ती निर्वाण याच्यामध्ये केलेली आहे. निर्वाण याचा अर्थ समग्रता, अंधार याचा अर्थ समग्रता. परंतु अंधार म्हणजे समग्रता जरी आपण म्हणत असलो तरी देखील माणसाची जी प्रज्ञा आहे ह्या प्रज्ञेची ती समग्रता आहे. म्हणून या दृष्टिकोनातून माणसाने माणसाचं जीवन विकसित करण्यासाठी निर्वाण अवस्था प्राप्त करणे आवश्यक. आणि ज्याला निर्वाण अवस्था प्राप्त होते त्याची गती जी आहे ही मात्र चार पद्धतीने ती होत असते. बुद्ध धम्म इतकं सूक्ष्म आहे की माणसाचा मृत्यू हा कशा पद्धतीने आणि कशा स्वरूपात होतो याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. म्हणजे मृत्यू जो होतो, एकतर मृत्यू हा तुमच्या डोळ्यांच्या माध्यमातून होतो, दुसरा जो मृत्यू होतो हा तुमच्या छातीच्या माध्यमातून, तिसरा मृत्यू होतो हा तुमच्या नाभीच्या माध्यमातून होतो, चौथा मृत्यू होतो हा जननेंद्रियाच्या माध्यमातून. या चार पद्धतीने मृत्यूची गती बुद्धांनी सांगितलेली आहे. जर आपण बुद्धधम्मातील सूक्ष्म अभ्यास केला, अभिधम्म पीठकाचा अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येईल की बुद्ध कितीतरी सूक्ष्म गोष्टी सांगतात. त्याला त्यांनी शब्द वापरला विथी. विथी याचा अर्थ असा की विथी म्हणजे मृत्यू. माणसाचं शरीर जे आहे हे शरीर त्याचं मनोविज्ञान सोडतं. माणसाची जी मनोविज्ञानाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेला त्यांनी शब्द वापरला पटिसंधी विज्ञान. पटिसंधी विज्ञानाचा अर्थ इथं मृत्यू झाला का लगेच जीवनाची प्रक्रिया ही चालू होत नाही, त्यासाठी त्यांनी 7 दिवस सांगितले. 7 दिवसामध्ये माणसाची गती होती असे सांगितले. आज जे आपण बरेच लोक पुण्यानुमोदन जे करतात ना, ते खरे 7 दिवसांनीच करण्याची पद्धती यासाठी आहे की 7 दिवसानंतरच माणसाची जी गती आहे ही गती सुव्यवस्थित होत असते. परंतु 7 दिवस ही रोज डेली वंदना करणे, ध्यान करणे, मैत्री भावना करणे हे गरजेचं असतं. कारण मृत्यू जीवनातील सगळ्यात मोठी प्रक्रिया आहे. मृत्यू हा परत ह्या निसर्गामध्ये जाण्याचा एक सोर्स आहे आणि जन्म हा निसर्गातून पुन्हा येण्याचा एक सोर्स आहे. निसर्गाचा अर्थ कॉस्मिक, जे कॉस्मॉस म्हणतो, जे ब्रह्मांड आपण म्हणतो, ते ब्रह्मांडामध्ये जाणे आणि येणे ही प्रक्रिया आहे. आणि ही जाणे आणि येण्याची प्रक्रिया हीची प्रचिती आपल्याला होत नाही. म्हणून तर बुद्ध चक्र कशाला म्हणतात ते आपल्याला कळत, भवचक्र कशाला म्हणतात ते आपल्याला कळत. बुद्ध भवचक्र म्हणतात माणसाचा मृत्यू होणे आणि माणसाची परत गती होणे, यालाच ते भवचक्र म्हणतात. आणि या भवचक्राच्या बाहेर जाणे म्हणजेच आर्याष्टांगिक मार्ग. आणि जरी आर्याष्टांगिक मार्ग तुमचा जीवनाचा भाग नसेल तरी देखील सम्यक जागृती हा जर जीवनाचा भाग असेल, सम्यक दृष्टी जर जीवनाचा भाग असेल, तर मात्र तुमची जीवन प्रक्रिया आहे त्याच ठिकाणी जाते. आणि ही आहे त्याच ठिकाणी म्हणजे ज्या सोर्सने ती आली होती त्या सोर्सला परत जाऊन भेटणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन हे निर्वाणिक अवस्थेला. तर ही गती आहे. आणि ही गती सगळीकडे, आणि या गतीला सुव्यवस्थित करण्यासाठी, या गतीला अधिक डायरेक्ट करण्यासाठी, या गतीला अधिक चांगल्या पद्धतीने जाणण्यासाठीच आपण अशा पद्धतीचे पुण्यस्मरणाचे कार्यक्रम करत असतो. त्यांच्यामध्ये फक्त स्मरण नाही, त्यांच्या आठवणी नाही, त्यांनी केलेली कर्म देखील समाविष्ट आहे, त्यांच्यावरती झालेले संस्कार देखील समाविष्ट आहे. संस्कार कोणते? संस्कार हे पुण्याचे, संस्कार हे अपुण्याचे, आणि संस्कार हे पुण्य पण आहे अपुण्य पण आहे अशा प्रकारचे. या संस्कारातून माणसाची गती ही सुगती, म्हणजे पुण्य संस्कार असेल तर सुगती होते, अपुण्य संस्कार असेल तर दुर्गती होते, आणि अनन्याभि संस्कार असेल तर ती एक प्रकारची अशी अवस्था होते की जिथे गती पण नाही होत आणि जिथे दुर्गती पण नाही होत, परंतु एक स्टेट अशी राहते की जी स्थिर स्थिरावली जाते, अशा पद्धतीची माणसाच्या मृत्यूनंतरची अवस्थाही बनत असते. जरी आपण हे मृत्यूनंतर काय सगळं अदृश्य आहे, आपल्याला माहिती नाही असं म्हणत असलो, तरी देखील प्रज्ञा अवस्थेमध्ये सगळ्या अवस्था जाणणे, प्रज्ञा प्राप्ती करणे, याचा अर्थ या सगळ्या अवस्था अनुभवणे, या सगळ्या अवस्थेची अनुभूती येणे, आणि त्यातच तुमचं ज्ञान हे अधिक विकसित होते, हेच त्याच्यातून बुद्धांना सांगायचं आहे. म्हणून बुद्धांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक व्यक्तीची या पद्धतीने जीवन प्रक्रिया, ही जीवन प्रक्रिया खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवणे खूप आवश्यक आहे, ती ऊर्जा अनुभवणे खूप आवश्यक आहे. म्हणून धम्मामध्ये येणे म्हणजे काय? धम्मामध्ये येणे, बुद्ध धम्मामध्ये एक सगळ्यात मोठी दीक्षा समारंभाची विधी आहे. आपण जी दीक्षा घेतली ही एक प्रकारची कोणती दीक्षा आहे? एक सामाजिक दीक्षा आहे. सामाजिक दीक्षा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि 5 लाख अनुयायी होते, त्यांनी ती दीक्षा ग्रहण केली. एक सामाजिक, एक मास कन्वर्शन झालं. परंतु प्रॅक्टिकली बुद्ध धम्माची दीक्षा म्हणजे काय? तर प्रॅक्टिकली बुद्ध धम्माची दीक्षा म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तुमचे पूर्वजन्म स्मरण होत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने दीक्षा घेतली असं म्हणत नाही. बुद्धिझमनुसार जातीस्मरण, जाती म्हणजे जन्माचं स्मरण जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण दीक्षा ग्रहण केली असं होत नाही. आणि जेव्हा जातीस्मरण होतं त्यावेळेस लक्षात येतं की आपला पूर्व जन्म जो असेल तो जन्म आपण कसं जगलो आणि कोणतं जीवनचक्र, कोणतं दुःख, कोणतं सुख, कोणती जीवन प्रक्रिया ही आपल्याला पूर्वजन्मी आपल्याला आठवली त्या पूर्वजन्मामधलं जे काही चक्र जे होतं, हे चक्र, त्याच्यापूर्वीचं चक्र, या सगळ्या गोष्टींची अनुभूती म्हणजे आत्ताचं आपलं जीवन जे आहे योग्य दिशेला घेऊन जाण्याची प्रक्रिया असते. ही बुद्धिझमची सगळ्यात मोठी प्रॅक्टिकल गोष्ट आहे, जातीस्मरण. जर तुम्ही बुद्धांना ज्ञानप्राप्ती कशी झाली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक जर वाचलं असेल तर सिद्धार्थ गौतम म्हणजे बोधिसत्व हे बुद्ध कसे बनतात याच्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांची ज्ञानप्राप्ती म्हणजे सिद्धार्थ गौतमांची ज्ञानप्राप्ती या संदर्भामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये जातीस्मरणाची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली. तर जातीस्मरण हा खूप महत्त्वाचा भाग आहे, आणि जातीस्मरण म्हणजे जन्माचं स्मरण एकदा झालं तर माणसाचं जीवन परत त्याच त्याच गोष्टीमध्ये अडकत. आता आपण विसरलोय म्हणून आपल्याला माहीत नाही, पण जिथे जशी जागरूकता आपल्यामध्ये तयार होते तसं तसं जीवन जे आहे हे आपल्याला स्पष्ट होत जातं. जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करतात तर तुम्हाला तुमचं सगळं पाठीमागचं जीवन आठवतं, आपण काल काय केलं, परवा काय केलं, महिनाभरापूर्वी काय केलं, कुठे कुठे गेलो, काय काय केलं, डोळे बंद केले तर हे सगळं आठवतं. अधिक डोळे बंद केले, तासभर बसले तर तुम्हाला बालपण वगैरे सगळं आठवायला लागलं. बालपणी तुम्ही काय केलं, कोणत्या चुका केल्या, कुठं आपण गेलो, कुठं कुठं फिरलो, काय काय केलं, कुठे कुठे काय काय कामं केली, हे सगळं तुमच्या स्मृतीमध्ये असतं. म्हणजे जरी तुम्हाला असं मी विचारलं की 23 जानेवारी 1978 साली तुम्ही काय केलं होतं ते पण तुम्ही सांगू शकता जर तुमची स्मृती खूप जागृत झाली तर, आणि 23 जानेवारी 1978 साली जितकं तुम्हाला माहिती नाही तितकी स्पष्टपणे तुम्ही सांगू शकता. इतकं मोठं सामर्थ्य मनाचं इंद्रिय विकसित होण्यामध्ये. म्हणून मानसिक इंद्रियाची विकास होण्याची प्रक्रिया म्हणजे अंतर्गत इंद्रिय विकास होण्याची प्रक्रिया, आणि ही ज्याच्या लक्षात येते त्याला जन्म आणि मृत्यू लक्षात येते, त्याला ही प्रोसेस लक्षात. आणि म्हणून आपण जे जीवन जगतो हे जीवन काय आहे तर एक प्रकारचं काय आहे तर एक प्रकारे हे ॲक्सिडेंटली सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने होतात त्या पद्धतीने झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. जर लहानपणी आपण आईवडील आपल्याला सांभाळतात, आईवडील आपल्याला शिकवतात, शाळेत टाकतात किंवा नाही शाळेत गेले तर शेती करतात किंवा काय कष्टाची कामं करतात, हे सगळं काय प्रासंगिक आहे, हे कंडिशनल आहे. जसं जसं परिस्थिती निर्माण झाली तसं जसं आपण ते घडत गेलो आणि जशी जशी परिस्थिती तयार झाली तसं तसं आपलं जीवन आत्तापर्यंत इथपर्यंत येऊन पोचले. मग त्या जीवनामध्ये काय केलं तर त्या जीवनामध्ये एक प्रक्रिया जी प्रक्रिया सामाजिक प्रक्रिया आहे, म्हणजे शिक्षण घेणे, शिक्षण घेतल्यानंतर नोकरीला लागणे, नोकरीला लागल्यावरती विवाह होणे, विवाह झाल्यानंतर मुलंबाळं होणे, मुलंबाळं झाल्यानंतर त्यांना शाळेत टाकणे, त्यांना सांभाळणे, त्यांना सांभाळल्यानंतर त्यांचं लग्न लावून देणे, त्यांचं लग्न लावून दिल्यानंतर त्यांची गती होणे, आपण म्हातारपणामध्ये इकडे तिकडे फिरणे आणि एक प्रकारे वाटच पाहणे मृत्यूची, ह्या पलीकडे जीवनाची कोणती अशी तयारी आपल्याकडे आहे? ह्या पलीकडे आपली कोणती तयारी नाही, जस्ट हे जीवन चाललेलं आहे. परंतु या जीवनातली जी तयारी बुद्ध सांगतात ती तयारी आपण करणे किंवा पाहू शकेल. जीवनामध्ये धम्म जो आहे त्या धम्म आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण जागृत करणे आवश्यक आहे. आणि म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे, तो आपण वेस्ट घालवतो कामाला. आणि प्रत्येक क्षणाला विकास होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण असणं खूप गरजेचं आहे. म्हणून परिवर्तन जे आहे अवतीभोवती जे दिसणार आहे ते परिवर्तन आपल्यामध्ये पण आहे, आपण त्याच्यापेक्षा वेगळं नाही. आपले शरीर हे मृत होणार आहे, आपले शरीर संपणार आहे, त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर काहीच नाही. म्हणून आपण म्हणतो ना एक गाथा आहे, त्या गाथेमध्ये आपण असं म्हणतो की एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचपन्नाच ए बुद्धा अहंग वंदा मी सभ्यता. म्हणजे जे भूतकाळामध्ये झालेले बुद्ध आहे, जे भविष्य काळामध्ये होणारे बुद्ध आहे आणि जे वर्तमान काळामध्ये होणारे बुद्ध आहे यांना मी वंदन करतो. परंतु हे वंदन करण्यासाठी तुमची अवस्था काय, तुमची अवस्था, तुमचं वय काय? भूतकाळात तर तुम्ही करू शकाल पण भविष्यकाळातल्या बुद्धांना कसं वंदन करणार? म्हणून जोपर्यंत निर्वाण प्राप्त करत नाही तोपर्यंत तुम्ही अशा बुद्धांना शरण येता ज्या बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितले. म्हणून ही गाथा सांगितली आणि या गाथेमध्ये त्याच पद्धतीने, कारण बुद्ध ज्याला आयुष्य म्हणतात ते आयुष्य हे नाही आहे, ते आयुष्य म्हणजे तुमची जीवनाची ऊर्जा आणि त्याची प्रक्रिया आहे. म्हणून माणूस आपल्यासाठी मृत झालेला आहे परंतु त्याची जी काही चेतना आहे किंवा त्याचं जे मनोविज्ञान आहे हे मात्र सातत्याने चाललं आहे. आणि हे मनोविज्ञान हे एका विधीद्वारे विधीच्या प्रक्रियेने चालत आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत विधी, भवंग, अष्टकलाप असे बुद्ध धम्मामध्ये काही शब्द आहेत. या शब्दामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अष्टकलाप म्हणजे शरीराचे तरंग, भवंग याचा अर्थ ह्या तरंगातून निर्माण झालेली चित्त अवस्था, विधी याचा अर्थ मृत्यूनंतर झालेली गतीची अवस्था आणि जन्म याचा अर्थ पटिसंधी विज्ञान अशी अवस्था. हे चालू आहे, हे सूक्ष्मतंत्ररित्या हे आपण सगळ्यांनी जाणणे खूप आवश्यक आहे. आणि हाच खऱ्या अर्थाने धम्माचा उपदेश आहे. धम्म तुम्हाला सोडून नाही, धम्म तुमच्या सोबतच आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण करत असताना कालकथित प्रयागबाई गोडसूरकर ह्यांनी आपले जे कर्म केले हे कर्मच एक प्रकारचे पुण्यकर्म त्यांचे बनलेले, कारण हे कर्म करत असताना कुटुंबाचा सांभाळ, कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबाची जडणघडण किंवा आपले मुलं बाळं, आपले आत्येष्ट किंवा आपल्या अवतीभोवती असणारे आपले सर्व शेजारी, यातूनच माणसाचे जीवन व्यवहार होत असतात, यातूनच माणसाचं वर्तनशास्त्र विकसित होत असतं. हे वर्तनशास्त्र करुणेच्या आधारे, प्रेमाच्या आधारे, मायेच्या आधारे विकसित झालं तर पुण्य. कारण की मैत्री भावना, करुणेची भावना, यातूनच माणसाचं पुण्य विकसित होतं. कारण मैत्री भावना आपण करत असताना कोणत्याही प्रकारची ईर्ष्या, कोणत्या प्रकारचा द्वेष आणि कोणत्याही प्रकारचा मोह किंवा कोणत्याही प्रकारची भांडकर वृत्ती राहत नाही किंवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा राहत नाही. मैत्री भावना, करुणेची भावना, मायेची भावना, यातूनच माणसाचं मन जे आहे हे विकारातून मुक्त होते. म्हणून बुद्ध धर्मामध्ये मैत्री भावनेला खूप जास्त महत्त्व आहे. आणि यातून मुक्त होणे म्हणजेच पुण्य प्राप्त करणे. आणि ते कर्म म्हणजे ते सत्कर्म त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं, म्हणून आज आपण त्यांची नंतरची जी पिढी आहे म्हणजे गुडकुर सर साहेब किंवा त्यांचे इतर सगळे नातेवाईक, भाऊ किंवा घरातील सर्व मंडळी, ह्यांच्यामध्ये धम्माचे संस्कार आपल्याला जे पाहायला मिळतात त्याचं कारण तेच आहे. आणि या धम्माच्या संस्काराला संपूर्ण कुटुंबाने आत्मसात करणं आणि त्याप्रमाणे जगणे आणि त्याप्रमाणे इतरांना जगण्यासाठी प्रवृत्त करणे हे मोठं कर्म आहे. ही साधी गोष्ट नाही. कारण की आपल्यामध्ये सुख आल्यानंतर आपण दुसऱ्यामध्ये सुख येण्यासाठी प्रयत्न करणे हे देखील मैत्री भावनेतील सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते सर्व शक्य झालं ते कालकथित प्रयागबाई कुडसूरकर यांनी केलेल्या संस्कारामुळे. आणि म्हणून त्यांना मृत्यूच्या नंतर त्यांचं पुण्य आपण आठवताना या गोष्टींचं स्मरण करणे आवश्यक, त्या बोलल्या जाणे आवश्यक, ते आपल्या मुलांना, आपल्या पिढीला सांगणे खूप आवश्यक आहे. यातून खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन कळतं. कारण की जीवन सुख दुःख कष्ट यातूनच आपलं विकसित झालेलं असतं. कारण पूर्वीच्या लोकांना बालपण नव्हतं. मी मागाशी बालपणाविषयी सांगितलं, पूर्वीचे लोक एकदम डायरेक्ट कष्टच करायला सुरुवात करायचे, त्यांनी बालपण नाही पाहिजे. आज जी मुलं बालपण अनुभवतात म्हणजे शाळेत जातात, खेळतात किंवा आपण त्यांना डान्स क्लास लावतो किंवा वेगवेगळ्या काही गोष्टी आपण करतो, ह्यांचं बालपण वेगळं आणि पूर्वीच्या लोकांचं बालपण वेगळं. त्यांचं बालपण म्हणजे अति शेतीशी संबंधित होतं. म्हणजे मुलगा बालवयात आल्यानंतर तो अगदी शेतातली कामं करणे किंवा मुलगी बालवयात आल्यानंतर घराची जबाबदारी स्वीकारणे, घरातलं सर्व पाहणे, तर ह्या गोष्टी व्हायच्या. त्यातून त्यांची परिपक्वता, मॅच्युरिटी तयार व्हायची. ही मॅच्युरिटी आजच्या काळात आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं कारण त्यांच्यावरती अशी कोणती जबाबदारी. म्हणून जसे काल परिस्थिती सापेक्षता असते त्या पद्धतीने मनुष्य बनत असतो. आणि अशा प्रसंगामध्ये म्हणजे त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी करणे आणि त्याच्यातून पुण्य प्राप्त करणे हे खूप आवश्यक आहे. म्हणून मृत्यूनंतर या पुण्याच्या आठवणी आपण एकमेकांना सांगणे गरजेचं असतं आणि यातूनच आपल्याला अनेक गोष्टी जगण्याच्या मिळतात. आणि म्हणून त्यांचा हा तृतीय पुण्यस्मरण दिन आपण या ठिकाणी साजरा करत असताना त्यांनी केलेले हे जे काही कुशल कर्म आहे या कुशल कर्माला स्मृती देणे, मृत्यूची स्मृती आपण ठेवणे आणि त्यांना सुगती प्राप्त करून देण्यासाठी मंगल कामना करणे, या तीन गोष्टींचा अंतर्भाव आहे आपल्या. म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना ती अतिशय चांगल्या पद्धतीने सुगती प्राप्त व्हावी हीच मंगल कामना या ठिकाणी करूया आणि या ठिकाणी थांबूया. आपण सर्वजण शांत बसला आणि प्रवचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.